तलवार मासा अर्थात स्वॉर्ड फिश मत्स्य वर्गातील हा एक सागरी अस्थि मासा असून याचे शास्त्रीय नाव जीपीएस ग्लेडियस आहे. पर्सिफॉर्मिस गणातील जीपीईडी कुलात त्यांचा समावेश होतो. हा मासा आकाराने मोठा व स्थलांतर करणारा आहे. त्याचा वरचा जबडा लांब तलवारीप्रमाणे दिसत असल्याने त्याला तलवार मासा हे नाव पडले आहे. हिंदी महासागर, पॅसिफिक महासागर, भूमध्य समुद्र तसेच अटलांटिक महासागराच्या उष्ण आणि समशीतोष्ण भागात हा मासा मोठ्या संख्येने आढळतो. तलवार मासा काळपट चंदेरी रंगाचा असून 1.8 ते 3.1 मीटर लांब व 45.4 ते 91 किलोग्राम वजनापर्यंत वाढतो. परंतु 6.1 मीटर लांबीचे व 545 किलोग्राम वजनाचे तलवार मासे आढळून आले आहेत. त्यांचे शरीर दणकट असून प्रौढ तलवार माशाच्या शरीरावर खवले नसतात. डोळ्यांपासून वरच्या जबड्याची लांबी शरीराच्या एकूण लांबीच्या 1/3 असते. पृष्ठफर 2 असतात. दुसरा पृष्ठफर अतिशय लहान असून तो सेप्टीपासी असतो. याला पोटाकडे पर नसतात. शेपटीच्या दोन्ही बाजूंना एक धारदार रेषा असते. किनाऱ्याजवळ राहणारे हे मासे सतत स्थलांतर करणारे व शिकारी असतात. ते आपला वरचा जबडा भक्ष्याला जखमी करण्यासाठी वापरतात. मादी नराहून आकाराने मोठी असते. तलवार मासा अतिशय जलद पोहू शकतो. पोहताना चंद्रकोरीच्या आकाराच्या पुच्छ पक्षाचे जोर जोराने फटकारे मारून तो जलद गतीने सरळ पोहत जातो. तलवार माशाची मादी वयाच्या 4 ते 5 वर्षात प्रजनन क्षम बनते, तर नर 3 ते 4 वर्षात प्रजनन क्षम बनतो. उत्तर पॅसिफिक समुद्रात 24 डिग्री सेंटीग्रेड हून अधिक तापमानाला मार्च ते जून महिन्यात आणि विषुववृत्ताकडील समुद्रात संपूर्ण वर्षभर थोड्या थोड्या अंतराने अंडी घातली जातात. मादीच्या अंडाशयात 1 ते 29 अब्ज अंडी असतात. तलवार माशाचे समुद्राच्या वरच्या थरात आढळणारे लहान गेदर, दांडेली, पाखरू मासा, बांगडा तसेच समुद्र तळाशी राहणारे काही मासे, माकुळ इत्यादी खाद्य आहेत. तलवारीसारख्या जबड्यामुळे या माशाला नैसर्गिक शत्रू कमी आहेत. मात्र शॉर्ट फिन मॅको शार्क हा त्याच्यासारखा जलद पोहू शकणारा मासा त्याची शिकार करू शकतो. त्याचप्रमाणे स्पर्म व्हेल व ऑर्का व्हेल हे तलवार माशाचे शत्रू आहेत. तलवार माशांची पिल्ले मात्र इतर मोठ्या माशांचे भक्ष्य ठरतात. भूमध्य समुद्राच्या किनारपट्टीत तसेच अमेरिका, कॅनडा या देशात तलवार मासे पकडले जातात. भारताच्या किनाऱ्यावर हा मासा सापडल्याची नोंद नसली तरी लक्षद्वीप व श्रीलंका येथे तो आढळतो. शीतरक्ताचा हा मासा डोळ्याजवळील खास स्नायूंच्या मदतीने आपले डोळे व मेंदू यांना उष्ण ठेवतो. हे तापमान भोवतालच्या पाण्यापेक्षा 10 ते 15 सेंटीग्रेड जास्त असल्याचे नोंदविले गेले आहे. यामुळे या माशाची दृष्टीक्षमता वाढते व त्यामुळे भक्ष्य पकडायला मदत होते. माशांच्या माहीत झालेल्या 25,000 जातींपैकी केवळ 22 जातीच्या माशांमध्ये ही क्षमता आढळून आली आहे. त्यामुळे जलद गतीने पोहणारे भक्ष्य पकडणे तलवार माशाला सोपे होते. स्पोर्ट फिशिंग म्हणून याची शिकार केली जाते. गळ्याने केल्या जाणाऱ्या या शिकारीला अँगलिंग म्हणतात. गळाला लागल्यावर हा मासा सुटकेसाठी जीवापाड प्रयत्न करतो. यासाठी तो बोटींना धडक देऊन त्यांचे नुकसान करू शकतो. लहान बोटींना बिचकणारा, घाबरणारा हा मासा मोठ्या बोटींच्या अगदी जवळ येतो. त्यामुळे भाला वापरूनही त्याची शिकार केली जाते. तलवार मासा हा त्याच्या उत्कृष्ट चवीसाठी प्रसिद्ध आहे. या माशाचे लहान लहान तुकडे करून ते भाजून खातात. त्याचे मांस काहीसे चिवट असल्यामुळे सळ्यांना लावून ते भाजता येते. ह्या माशाने खाल्लेल्या खाद्यानुसार त्याच्या मांसाचा रंग बदलतो. उदाहरणार्थ कोळंबी खाल्लेल्या तलवार माशांची पंपकिन स्वॉर्ड फिश म्हणून विक्री होते आणि त्याला किंमतही अधिक मिळते. मेदाचे प्रमाण जास्त असलेला हा मासा मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो, पण त्यातील मिथाईल मर्क्युरीच्या उच्च प्रमाणामुळे अमेरिकेच्या अन्न व औषध व्यवस्थापनामार्फत मुले, गर्भवती व तरुण स्त्रियांना या माशाचा आहारात समावेश न करण्याचा सल्ला दिला जातो. तलवार मासा संरक्षित नसला तरी त्यांची झपाट्याने कमी होत जाणारी संख्या लक्षात घेऊन 2010 साली ग्रीन पीस इंटरनॅशनल या संस्थेने तलवार माशाला सी फूड रेड लिस्टमध्ये समाविष्ट केले आहे. ही नोंद डॉक्टर स्वप्नजा मोहिते यांनी लिहिली आहे.